that very ancient science of the relationship with the Supreme is today told by me to you, because you are my devotee as well as my friend. Therefore, you can understand the transcendental mystery of this science.
हरे कृष्ण. आजचा जो श्लोक आहे त्याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी श्रीकृष्ण सांगतायत की हे अर्जुन, जे तुला मी आज सांगत आहे भगवंताविषयीचं ज्ञान, ते भगवंताविषयी आपला जो संबंध आहे त्या संबंधी आहे, आणि तू माझा भक्त आहेस आणि सखा आहेस म्हणून तुला हे ज्ञान मी सांगत आहे.
This verse from the fourth chapter of the Gita very nicely is revealed by Lord Sri Krishna to explain the very purpose in which the Lord descends to this material world.
या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्ण या जगामध्ये अवतार का धारण करतात त्यासंबंधी अतिशय सुंदरपणे वर्णन दिलेलं आहे.
He explains that the science of self-realization, in which we are meant to understand our relationship with the Supreme Lord Krishna, is a great mystery.
Atma sakshatkaracha jnan jyamadhe apan bhagwan shri krishnan barobar apla kay sambandh ahe he janun ghyacha prayatna karat asto he atishay mothe rahasya ahe.
And only one who accepts the humble position of the Lord's devotee, the bhakta, can understand this mystery.
Ani jo koni bhagavantacha bhakta hi atishay namra sthiti swikarto tyalach he rahasya samju shakta.
Partial understandings of God and higher understandings of material nature can be attained by various yogic processes.
Itar yogic sadhana karun tumhi bhagavanta vishayi thodasa jnan kiwa hi ji bhautik prakruti ahe hicha vishayi jasti shrestha jnan tumhi sampadan karu shakta.
But the supreme perfection of yoga is to enter into a eternal loving relationship with the Lord.
Parantu yog sadhanechi purnata tyachi siddhi mhanje भगवंताविषयी एक नित्य संबंध प्रस्थापित करणं.
योगिनामपि सर्वेषाम् अद्यतेनान्तरात्मना सर्वं भजते यो मां समेयुक्ततमामता. That of all yogis, one who is my devotee, a bhakta, is most intimately united with me in yoga and is the highest of all.
श्री कृष्ण भगवान सांगतात की सर्व योगी जनांमध्ये जो कोणी माझा भक्त आहे तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे.
When the Lord descends into this world, he does not descend in the intimate association of various mystics, yogis, and wealthy practitioners of karmakanda, but he appears with his devotees.
Jyavali Sri Krishna avatar dharan kartat tyavali te mot mote yogi kiwa कर्मकांड करणारे अतिशय श्रीमंत लोक यांच्याबरोबर जास्त घनिष्ठ संबंध स्थापन करत नाहीत, उलट ते सदैव आपल्या भक्तांबरोबर राहतात.
From the moment Krishna appeared in material existence on this day of Janmashtami, throughout all of his leelas we find
जन्माष्टमीच्या दिवशी ज्या दिवशी श्रीकृष्णाने अवतार धारण केला अगदी त्या घडीपासून भगवंताच्या आपण पाहतो की भगवंतांनी केवळ आपल्या घनिष्ठ भक्तांबरोबरच लीला केलेल्या आहेत.
And through these wonderful histories of Lord Shri Krishna, it is revealed to us how we can also become his devotee.
आणि आपण सुद्धा समजू शकतो आपण स्वतः श्री कृष्णांचे भक्त कसे काय होऊ शकतो.
Krishna means in Gita, Man mana bhavamad bhakto majyajim nam namaskuru, mam evaishashi yukpaivam atmanama parayana. Always think of me, worship me, offer your homage to me. In this way you will come to me without fail.
Sri Krishna Bhagavan sangtat, ki tu satat manat maza chintan kar, maza bhakto ho, asha tarene tu nishchit mala prapta karshil.
Janama karma cha me divyam evam yo vidi tattvata tyaktva deham punara janma naiti mameti sorojana. That when the Lord appears in this world, it is a completely spiritual activity. It has nothing to do with material karma. And one who understands the supremely divine nature of Krishna's appearance and activities attains his eternal abode.
ज्यावेळी श्रीकृष्ण अवतार धारण करतात त्यांचा जन्म हा काही एका साधारण माणसाच्या कर्मफलांप्रमाणे जन्म नसतो तर श्रीकृष्णांचा जन्म म्हणजे एक अतिशय दिव्य अनुभव असतो आणि हे जो जाणतो त्यालाच त्यांचा जो आध्यात्मिक धाम आहे तो प्राप्त होऊ शकतो.
कृष्ण अपीयर्ड इन हिज ब्युटिफुल फोर आर्म फॉर्म ऑफ नारायण as the Lord of Vaikuntha, the majestic king of all of creation. But on the request of Devaki, he changed his form to that which appeared like an ordinary baby child.
Sri Krishna ne adi swayam tyancha narayan roop dakhavla jo vaikuntha adhipati ahe char bhujadhari asa je vaikuntha adhipati cha roop ahe tya roopat te vasudev ani devaki yancha samor prakat zale. आणि नंतर केवळ त्यांनी विनंती केली म्हणून त्यांनी आपल्याला दिसेल की एक लहान मुलाचं रूप आहे त्याप्रमाणे ते त्यांच्यासमोर प्रकट झाले.
And upon his request, Vasudev brought him on that very night across the currents of the river Jamuna to the holy land of Brajbhumi.
आणि श्रीकृष्णांनी वसुदेवांना विनंती केल्यामुळे त्याच रात्री ते त्यांना जमुना नदी पार करून ब्रजभूमीमध्ये घेऊन आले.
अँड देअर द हायेस्ट स्पिरिच्युअल एक्स्टसीज अँड द डीपेस्ट रिअलायझेशन्स इन ऑल द वेदस वर रिव्हील्ड टू अस.
आणि त्या ब्रजभूमीमध्येच सर्वात मोठे भाव, सर्वात उच्च भाव जे वेदांमध्ये सापडणार नाही किंवा वेदांमध्ये सर्वोच्च जे अनुभव आहेत ते आपल्यासमोर प्रकट केले गेले.
हाव विश्वंभर the nourisher of all the universes was being fed milk with motherly love by Yashoda.
त्या ठिकाणी आपण पाहतो की सर्व विश्वाचे पोषण करणारे म्हणून ज्यांना विश्वंभर म्हणतात ते भगवंत स्वयं यशोदा मातेचं दूध पिऊन लीला करत होते.
How that Lord who by his mere will can destroy all of the creation and who is feared as the Lord of chastisements of all the religions of the world, how he was running, trembling in fear, with tears in his eyes, when Mother Yashoda lifted the stick to punish him.
आणि त्या ठिकाणी केवळ ज्यांच्या इच्छेने ते सर्व सृष्टी नष्ट करू शकतात किंवा इतर धर्मांमध्ये सांगितल्याप्रमाणे जे भगवंताला अतिशय सर्वश्रेष्ठ शक्तिमान भगवंताची भिवून भक्ती करतात ते भगवंत स्वयं आपल्या आईच्या हातामध्ये एक छडी बघून कसे घाबरून धावत होते ही लीला तिथे दाखवण्यात आली.
And how when playing with his small friends as a baby child they just saw him as one of them.
आणि त्यांचे सवंगडी जे त्यांच्याबरोबर रोज खेळायचे त्यांना तर वाटायचं की श्रीकृष्ण म्हणजे केवळ आमच्यापैकीच एक आहे.
But yet Kamsa understood that this baby child was none other than his lifelong enemy Vishnu.
तरी सुद्धा जो कंस होता कंसाने मात्र बरोबर हेरलं की हा जो लहान बालक कृष्ण आहे हा माझा जन्मजन्मांतरीचा शत्रू स्वयं विष्णूच आहे.
And he sent the most powerful asuras of all the planets of this universe
specifically to kill this little child.
आणि कंसाने या सर्व ग्रहमंडलातील जे कोणी अतिशय शक्तिशाली असुर राक्षस होते त्यांना केवळ या श्रीकृष्णांचा वध करण्याकरता ब्रजभूमीमध्ये पाठवलं.
One came in the form of a whirlwind.
एक आहे वावटळ किंवा वादळ रूपामध्ये एक असुर आला.
His name was Trinavarta.
त्याचं नाव होतं तृणावर्त.
He came as such a wind that dust was flying everywhere and the whole of Brajabhumi became pitch dark.
आणि त्या असुराने आल्यावर इतकं मोठं वादळ निर्माण केलं की काही क्षणातच सर्व ठिकाणी नुसती धूळच धूळ होती आणि थोड्याच वेळात सबंद ब्रजभूमी इतमध्ये काळाकुट्ट अंधार पसरला.
If you remember, not long ago, a massive cyclone struck Bangladesh and killed tens and thousands and left millions homeless.
आपल्याला लक्षात असेल की काही वर्षापूर्वी बांगलादेश या देशावरती एक वादळ आलेलं. त्या वादळामध्ये हजारो हजार लोक मृत्युमुखी पडले आणि कोट्यावधी लोकांची घरं नष्ट झाली.
All within a matter of minutes.
आणि हे सर्व केवळ काही मिनिटांमध्येच घडलं.
This asura took the form of a whirlwind, a cyclone far greater than that.
आणि हा जो असुर होता याने इतकं भयंकर रूप धारण केलेलं की हे रूप अशा वादळापेक्षा कित्येक पटीने मोठं होतं.
And he lifted Krishna high and high in the sky.
आणि तो बालक श्रीकृष्णांना घेऊन अतिशय उंच आकाशात घेऊन गेला.
But that little child who was half the size of these little girls tonight sitting before us, he decided to enjoy taking a ride on this big demon.
आणि तो लहानसा बालक श्रीकृष्ण जो ही समोरची मुलं बसली आहेत त्यांच्यापेक्षाही अर्धात असेल उंचीने, त्याने विचार केला की आता आपण हा असूर आपल्याला वरती घेऊन जातो आहे तर आपण मजा करावी, नुसतं वर जावं आपण.
You know how little children like to take rides.
तुम्हाला माहिती असेल की लहान मुलांना कसं गाडीमध्ये बसावं वाटतं.
Sometimes they go to the carnival and they ride on the Ferris wheel or on the back of their father or on a horse. Children like to take rides.
लहान मुलांना विशेष करून जत्रेमध्ये ज्या ठिकाणी जे मोठं चाक असतं फिरणारं त्यात बसायला फार आवडतं.
So Krishna was taking nice ride higher and higher and higher into the sky.
त्याप्रमाणे श्री कृष्ण त्या तृणावर्त असुराच्या पाठीवर बसून अतिशय उंच 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 चाललेले, त्यांना खूप मजा वाटत होती.
Without changing his small little baby size, he assumed the weight of a massive mountain.
आणि स्वतःच्या शरीरामध्ये तीळ मात्र देखील बदल न करता तेवढंच ते बालक एका मोठ्या पर्वतापेक्षाही जास्त वजनदार झालं.
And he became so heavy that Trinavarta could no longer endure holding him.
आणि ते वजन इतकं असह्य झालं की तृणावर सारखा राक्षस पण ते वजन पेलू शकला नाही.
And he came crashing to the ground and died.
आणि तो धाडकन जमिनीवर पसरला, खाली पडला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला.
And Yashoda Mai and the other gopis and gopas, they were looking everywhere for Krishna.
त्यावेळी सर्व गोप गोपी यशोदा माता वगैरे हे सर्व श्री कृष्णांसाठी चौबाजूला शोध करत होते.
When they finally saw that this demon who tried to murder him was killed and Krishna was crawling like a little baby on the ground, they lifted him up and began to perform different rituals to protect him from future danger.
आणि ज्यावेळी त्यांना समजलं की हा असुर असा ते राक्षस मृत्युमुखी पडलेला आहे आणि बालकृष्ण त्या ठिकाणी रांगतोय, त्यावेळी लगेच त्यांनी त्याला उचलून घेतलं आणि अनेक असे कर्मकांडीय क्रिया त्यांनी सुरू केल्या की ह्याच्या पुढच्या धोक्यापासून त्याची सुटका व्हावी.
Another great asura appeared in the form of a cart.
आणि दुसरा एक असुर आला, त्याने यावेळी एका गाडीचं रूप घेतलं.
शकटासुर,
त्याचं नाव होतं शकटासुर.
And Krishna was just tiny baby.
Sri Krishna gatishe lahan mul hote.
And he was put under that cart.
Ani tyana tya gadi cha khali thevnat alo.
And the demon was about to crush him and destroy him.
आणि त्या असुराने विचार केला की हा श्रीकृष्णाना आता आपण पूर्ण वजनानिशी चेंगरून टाकूया.
But Krishna with his tiny little lotus foot, which was soft like butter, just innocently and lightly touched the wheel of the cart.
आणि लोण्यापेक्षाही मऊ असलेले आपले चिमुकले चरण कमल त्यांनी श्रीकृष्णाने त्या गाडीला स्पर्श केला.
And just by that little touch of his lotus foot, that massive rakshasa was killed and fell to the ground.
आणि त्या नुसत्या स्पर्शाने तो जो महाकाय राक्षस होता तो पूर्णपणे ध्वस्त होऊन त्याचा मृत्यू झाला.
So in this way we must know that Krishna was not an ordinary living being. He was the supreme personality of Godhead.
म्हणून आपण समजलं पाहिजे की श्री कृष्ण म्हणजे कोणी साधारण जीव नव्हते, ते स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत.
Arjuna wanted to make this known to all the worlds for all time to come, and therefore he requested Krishna on the battlefield of Kurukshetra to reveal his universal form.
Arjunachi ichcha hoti ki he satya sarvana samajla paije, ani mhanun tyane Shri Krishna na Kurukshetra cha ladai varti vinanti keli ki tyane tyancha je virat roop ahe te sarva lokan karta prakat karava.
And there Krishna revealed how he is the beginning and the end of all of existence.
Tya tikani Shri Krishna ni prakat karun dakhavla ki te kasa sarva kai je ahe tyacha adi ani ant doni ahet.
Param brahma param dhama pavitramitam uttamam pratyaksha bhagamam dharmam shushukam karatam avyayam. Krishna is the supreme source of brahman. He is the supreme brahman. He is the supreme abode, the supreme purifier, and the ultimate realization of the greatest of all the yogis and saints.
Shri Krishna he swayam param brahma param dham sarvat pavitra ani sarva je yogi kiwa sarva maharishi je ahet tya sarvancha antim dheya uddishta he tech ahe.
But we cannot understand the divine nature of Lord Krishna, who is seated within our own hearts, because we are so much preoccupied by the illusory life of trying to enjoy this material nature.
Ani apan aplyas hrudayamade bhagwan Shri Krishna swayam asle tari ya jagacha apan bhog ghyachi pravrutti aplyamade ahe ti bhog ghyachi pravrutti asyamule आपण त्यांना पाहू शकत नाही.
Krishna explains in Gita that the first principle of transcendental knowledge is to realize that we are not this material body, but we are the Atma, the eternal soul dwelling within this body.
श्री कृष्ण भगवान सांगतात की आध्यात्मिक ज्ञानामधला पहिला धडा हा आहे की मी हे भौतिक शरीर नसून मी एक विशुद्ध आत्मा आहे.
And to understand not just aham brahmasmi, that I am spirit, but the activities of the soul.
Ani nusta tondane badbadun nave ki mi aham brahmasmi mi brahma ahe tar jar mi brahma asen tar tya sthiti varti maza karya kay asta hecha sakshatkar hona.
The activities of the soul are to engage all of our energies in devotional service or bhakti.
Ani atmyacha khara kartavya te hech ki sarva aapli ji karya ahet ti bhakti bhavane bhakti cha saravar karayla paije.
And the first principle of bhakti is to hear the teachings and the glories of Lord Shri Krishna with great attention.
Ani bhakti matlab pahila tatva he की भगवान श्री कृष्णांचे जे त्यांचा जो उपदेश आहे तो उपदेश श्रवण करणं.
जस्ट बाय सबमिसिव्हली हिअरिंग द ब्युटिफुल ग्लोरीज ऑफ लॉर्ड श्री कृष्ण इन हिज पास टाइम्स वन कॅन हॅव डायरेक्ट कनेक्शन विथ कृष्ण.
भगवान श्री कृष्णांच्या लीला केवळ नम्रपणे श्रवण केल्या तर आपण त्यांच्याबरोबर थेट संपर्क साधू शकतो.
अँड वन वी हिअर द ग्लोरीज ऑफ द लॉर्ड naturally, we want to reciprocate by chanting those glories.
आणि ज्यावेळी एकदा आपण भगवंताचा गौरव गाथा किंवा त्याचा यशोगान करतो त्यावेळी आपणहून आपली इच्छा होते की आपण यांचं परत कुठेतरी पुनरुच्चार करायला पाहिजे.
Krishna has revealed in Srimad Bhagavatam, Bhagavad Gita, and all the great divine bhakti shastras of the Vedas that all perfections of life, liberation from all the sufferings of this world of birth and death, can be attained by sincerely hearing and chanting the glories of the Lord in the association of devotees.
Bhagavan Sri Krishna ni Srimad Bhagavatam, Bhagavad Gita, ya sarkya dharma granthamadhe sangitlele ahe ki sarva je jivanacha uddishta ahe, ji param siddhi ahe, ti apan prapta karu shakto केवळ त्यांचं जे यशोगान त्यांच्या ज्या लीला आहेत त्यांचं श्रवण करून.
By hearing and chanting the glories of the Lord, our heart finds real pleasure.
भगवंतांच्या लीलांचं श्रवण आणि कीर्तन केल्याने आपल्या चित्ताला खरा संतोष प्राप्त होतो.
Different than the pleasures of this world.
आणि तो या जगातल्या आनंदापेक्षा किंवा सुखापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो.
Because the pleasures of this world only give some flickering temporary satisfaction to the mind and senses.
कारण या जगातल्या ज्या गोष्टी आनंद देतात त्यांचा आनंद हा केवळ क्षणभंगूर असतो आणि तो पण केवळ आपल्या मन आणि इंद्रियांना तात्पुरतं सुख देऊ शकतो.
But hearing and chanting the glories of the Lord gives real eternal pleasure to our very soul.
परंतु श्री कृष्णांच्या यशाचं श्रवण आणि कीर्तन केल्याने आपला जो आत्मा आहे त्याला शाश्वत आनंदाची अनुभूती होते.
And by this process gradually transports us beyond all the miseries of material life.
आणि हीच विधी हळूहळू केल्याने आपल्याला या जगाच्या दुःखांच्या पलीकडे घेऊन जाते.
You cannot change the nature of this world, which is a place of birth and death. But you can transcend, you can go beyond this earthly existence by realizing our eternal self.
Janma ani mrutyu yanta shap aslela he bhautik jagat he apan aplya swatacha prayatnani badlu shakat nahi parantu ya jagatlya dukhanvarti apan apla atma sakshatkar karun tya dukhanvarti mat matra karu shakto.
Just as Lord Shri Krishna appeared 5,000 years ago, he appears again in this age of Kali as Lord Shri Chaitanya Mahaprabhu.
5,000 varshapurvi jya pramane bhagwan Shri Krishna avtirna jale tyaach pramane ya kali yuga dekhil te Shri Chaitanya Mahaprabhu manun avtaran ghetat.
And Lord Gaurasundar Mahaprabhu, he taught us by his example how to live the teachings of the Gita practically in our life every day.
Ani bhagwan shri chaitanya mahaprabhu yani bhagavad gita madhi shikvan hi vyavahara madhe rochcha dainandin vyavahara madhe kashi utarvavi ya sambandhi vistrut upadesh ani swatacha acharanane dakhun dilela ahe.
And his message was very simple.
Tyancha sandesh atishay sopa ahe.
A teaching that anyone and everyone can follow.
आणि त्यांची शिकवण कोणीही आणि सर्वजण आपल्या जीवनामध्ये उतरवू शकतात.
Men, women and children.
स्त्री पुरुष बालक सर्व काही.
By simply coming together like we have come tonight to associate with devotees.
आज जसं आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत भक्तांचा संघ करण्याकरता.
To hear the glories of the Lord through drama, through dance and through katha.
आणि नाट्य संगीत वगैरे विविध प्रकारच्या मनोरंजनाद्वारे भगवंतांच्या लीलांचं स्मरण करणं हाच आपल्या अशा मेळाव्याचा उद्देश असतो.
To take nice prasadam together.
अतिशय रुचकर प्रसाद सेवन करायचा.
And to chant the holy names.
आणि भगवंताच्या नामाचा मोठ्याने जयघोष करायचा. हरे कृष्णा हरे कृष्णा मोठ्याने म्हणा Krishna Hare 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 Ram Hare Ram 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 Hare Hare.
That is all that is required for all of us to attain the perfection of life, eternal joy in devotion to God.
जीवनाचा अंतिम उद्देश भगवंताची भक्ती हे प्राप्त करण्याकरता आपल्याला केवळ हीच विधी पुरेशी आहे.
It is the greatest need and we must take this process very seriously.
सध्या काळ फार बिकट आलेला आहे आणि म्हणून आपण या पद्धतीचा लवकरात लवकर अंगीकार करायला हवा.
अथातो ब्रह्म जिज्ञासा. This human form of life is very rare and it is meant only for one purpose. To realize God through hearing and chanting His glories.
मनुष्य जीवन अतिशय दुर्मिळ आहे आणि म्हणून मनुष्य जीवनाचं एकच कर्तव्य आहे ते म्हणजे भगवंताचा साक्षात्कार करणं त्यांचा नामजपाद्वारे त्यांचा साक्षात्कार करणं.
We must perform whatever duties are required in this world, but we also must remember that those duties are always secondary to our first duty. Of chanting God's holy names.
या जगामध्ये आपली जी लौकिक कार्य आहेत ती कार्य आपण करायला हवीत परंतु सदैव लक्षात ठेवून की जे काही माझं लौकिक कार्य आहे ते माझा आध्यात्मिक कार्याच्या होऊन नेहमीच गौण आहे. आध्यात्मिक कार्य हे जास्त महत्त्वाचं आहे.
Because the supreme truth Bhagavan has appeared within this age of Kali within the beautiful sound of his name.
कारण परमसत्य भगवान या कलियुगामध्ये त्यांच्या अतिशय सुंदर नामाच्या ध्वनीमध्ये अवतरण झालेले आहेत.
कली कले नामरूपे कृष्ण अवतार. दॅट ऑल ऑफ द वंडरफुल ब्लेसिंग्स दॅट वर गिव्हन टू द रेझिडेंट्स ऑफ वृंदावन द्वारका अँड मथुरा ड्यूरिंग कृष्णज ॲडव्हेंट इन दिस वर्ल्ड can be experienced by all of us today when we purely chant his holy name.
Vrindavan, Dwarka, Mathura ya shaharatil nivasinna bhagwan shri krishna javali swayam tithe upasthit hote tyavali je kai aashirvad labhle astil te sarva aaj apan ithe keval bhagwantacha namacha shuddha jap karun prapta karu shakto.
The holy name is like medicine.
हरिनाम हे औषधाप्रमाणे असतं.
इट विल क्युअर आवर हार्ट्स ऑफ ऑल द डिजीजेस ऑफ इग्नोरन्स.
अज्ञानाचे सर्व रोग हे औषध दूर करू शकतं.
इट इज लाईक द होली नेम इज लाईक द सन दॅट रिमूव्हज ऑल डार्कनेस फ्रॉम आवर लाईव्स.
हरिनाम हे सूर्याप्रमाणे असतं आणि सूर्य तसा सर्व अंधकार काढून टाकतो त्याप्रमाणे आपल्या जीवनातील सर्व अंधकार हे नाम काढून टाकेल.
So my humble request to all of you tonight is take seriously the supreme gift that the Lord has given you in the form of the chanting of his holy names.
Manun aaj amji tumhala atyant namra vinanti aahe ki bhagavantani swayam ha tumhala jo upahar hi ji bhet dileli aahe ki tyancha namacha jap karna yacha krupaya gambhiryane zara swikar kara.
Live pure lives avoiding sinful activities.
Apla jivan shuddha kara paap karma pasun dur raha.
Such activities as illicit sex, intoxication, gambling, meat eating further perpetuate the bondage of our karmic reactions.
Ani nasha karna maasahar karna jugar karna vyabichar karna ya sarke ji hi ji paap krutya ahet या जगातलं आपलं बंधन जे आधीच अतिशय घट्ट आहे आणखीन घट्ट करतात.
असोशिएट विथ द लॉर्ड्स डिवोटीज रेग्युलरली.
नियमित भगवंतांच्या भक्तांचा संघ करा.
रीड द गीता अँड भागवतम रेग्युलरली.
नियमित गीता आणि भागवत यांचं वाचन करा.
अँड एव्हरी डे एज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर लाईफ टेक शेल्टर ऑफ द होली नेम्स.
आणि रोज न चुकता आपल्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणून हरिनामाची नित्य शरण जा. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे.
And in this way we can realize the greatest mysteries of all the scriptures of the world.
आणि असा नाम जप करून सर्व ग्रंथातील अतिशय जे गुह्यतम सर्वात रहस्यमय जी गोष्ट आहे ती आपल्या समोर सूर्यप्रकाशात की स्वच्छ होऊन उद्घाटन करेल.
And now Shyamananda Prabhu will teach you the wonderful, joyous process in which Lord Chaitanya taught how we should chant the holy names.
आता आम्ही तुमच्या समोर कोणत्या प्रकारे हा नाम जप करायला पाहिजे त्याचा एक प्रात्यक्षिक दाखवणार आहोत. हरे कृष्ण. सर्व वरील मुलांनी खाली यावं. हरे कृष्ण. पहिल्या मजल्यावरील सर्व मुलांनी कृपया खाली यावे. सर्वांनी जरा शांत राहा. आता आपण हरे कृष्ण. सर्वांनी कृपया शांतता राखा. हरे कृष्ण. सर्वांनी कृपया शांततेने नामजप कसा करायचा ते जरा पहा. ज्यावेळी राधानाथ महाराज कीर्तन करत असतील त्यावेळी आपले दोन्ही हात असे जोडले पाहिजेत. ज्यावेळी राधानाथ महाराज आपले कीर्तन करत असतील त्यावेळी आपले दोन्ही हात जोडलेले असावेत. आणि ज्यावेळी आपण त्याला प्रतिसाद देऊ त्यावेळी आपले दोन्ही हात असे उंच असावेत. परत सांगतो, ज्यावेळी महाराज गातील त्यावेळी आपले दोन्ही हात जोडलेले असावेत. ज्यावेळी आपण गाऊ त्यावेळी आपले दोन्ही हात उंच असावेत. आणि आलटून पालटून आपला उजवा पाय डाव्या पायासमोर आणायचा पहिल्यांदी आणि मग डावा पाय उजव्या पायासमोर आणायचा. परत सांगतो, ज्यावेळी राधाराम महाराज गातील त्यावेळी दोन्ही हात जोडलेले असावेत. ज्यावेळी आपण गाऊ त्यावेळी दोन्ही हात उंचवायचे आहेत. आणि उंच हाताने हात करून गाताना सुरुवातीला पहिल्या प्रथम डाव्या पायासमोर उजवा पाय आणायचा आहे आणि नंतर उजव्या पायासमोर डावा पाय आणायचा आहे.